अध्याय तिसरा। ओम श्री कृष्ण सरस्वत्यै गुरवे नमः, श्री गणेशाय नमः। सात वर्षांचा होई कुमार, खेळ खेळे सवंगड्यांबरोबर, कारणिक पुरुषाचा अवतार, खेळ खेळी परमार्थाचा, पाहुनी उंच पाषाण, करी त्याचे आसन, म्हणे आमुचे सिंहासन, अतर्क्य खेळ करून दावी, थंडीने वाक्षुधेने जो जर्जर, तया मुखी घाली भात साखर, वस्त्रहीना वस्त्र अंगभर, तृप्त तृप्त करी तया, विशाल वृत्ती असे सदोदित, विश्वाचे पाहिल हित, इतर जना न भीत, साधु वृत्ती तरंगतसे, सवंगड्यांस हाका मारुनी, म्हणे तुमची संकटे जाणी, काही म्हणती वागतो वेड्या वाणी, अल्पमती त्यांसी खरे न कळे, आंधळ्या सापडे माणिक, काच हिऱ्याचा न कळे फरक, म्हणती जसा काही पुराणिक, टोचूनी बोलू लागले, माता पित्यासी दुःख होई, मुका वेडा पोटी येई, पापते सूड घेई, म्हणे प्राक्तन गहन आमुचे, पिता मनस्तापे रागे भरी, खंतन वाटे क्षणभरी, प्रसन्नता सदा मुखावरी, षड्रिपूवरी मातजाची, मौंजी बंधन संस्कार करोनी, गायत्री मंत्र पडे कानी, अज्ञान जाईल म्हणोनी, मौंजी करी पुरोहिता हस्ते, गायत्री मंत्राचा उच्चार, कृष्णा न येई करिता बरोबर, पठणास अयोग्य खरोखर, जडमती म्हणती तया, श्री कृष्ण बोलावुनी मित्रांसी, म्हणे लीन व्हा मम चरणासी, तीर्थ अंगारा देतो तुम्हासी, भवरोगा तू निभा बरे, ऐकुनी कृष्णाचे बोल, मित्रांसी न कळे अर्थ खोल, वेडा म्हणोनी लाविती बोल, अज्ञाना काय मोल ज्ञानियाचे, काही दिवस गेल्यावर माते जवळ बोले विचार, कुलस्वामीचे दर्शन घ्यावे सत्वर, मंगसुळीत खंडेराय वाट पाही, पुत्राचे बोल पडता कानी, माता उदास झाली मनी, चिंता वाढली क्षणोक्षणी, काय उत्तर द्यावे न कळे तिला, लाडक्या कृष्णा माझ्या बाळा, कसा घालू तुझ्या जाण्यास आळा, मज वाटे शिरी पडे शिळा, घर गमे मज ओस, जाण्याचा विचार सोड, हवे ते पुरवी नकोड, नवसाने झाले जे गोड, जाता तू मम प्राण जाई, मायले कराचे चाले गुज, अप्पा भट विचारती सहज, कृष्णा काय बोलतो आज, ऐकोनी होई दिग्मूढ, विचारांती म्हणे भार्येला, का अडविसी भगवंताला, जाई तो जग उद्धाराला, प्राक्तनन सुटे देवाही, अनुमती मानूनी प्रमाण, दे परवानगी घेण्या दर्शन, पोटी आला प्रत्यक्ष भगवान, काय थोडे भाग्य आपुले, जा म्हणण्या न फुटती शब्द, जा म्हणूनी राहे स्तब्ध, किती गहन हे प्रारब्ध, मनी म्हणतसे परवानगी मिळता कृष्णा, प्रफुल्लित तेज दिसे वदना, येतो म्हणूनी निघे गमना, विवेके आवरी शोक माता, आईने दिली बांधून शिदोरी, कृष्णा घेई ती स्वकरी, आई वडिलांना वंदन करी, मार्ग आक्रमी पुढचा, भर दुपारी ऊन भासे प्रखर, थांबावे वाटे क्षणभर, तोची दिसे जवळी विहीर, बेडग गाव असे ते, विहिरीच्या काठी ठेवून शिदोरी, स्नानास उतरे कृष्ण स्वारी, श्वाने पळविली ती दूरी, म्हणती भक्षजाचा तो नेला, स्त्री जलभरण्या आली होती, पदरा धरून म्हणती, दे माझी शिदोरी परती, वस्तुस्थिती माहीत तुझ, म्हणती तुला का नसती मुले, देवा घरची फुले सजविती घरकुले, म्हणती भूक फार लागली, ऐकोनी मंजुळवाणी तिच्या ये नयनी पाणी, मनी म्हणे हा चक्रपाणी नसे हे मूल सामान्य, कौतुके बोलावी जवळी चिंता नको तुझ मुळी, ताजा केला भात सकाळी भूक करीन शांत, नेई आपल्या घरी दही भात ठेवी समोरी, म्हणे जेव बा मुरारी समाधान वाटे माझ्या मना, काही केल्या स्वहस्ते न खाई रोज मुखी घाल तसे आई, घास कालवुनी मुखी देई भक्तिभावे ग्रहण केला, पुत्र तिला नसे जाणो न पुत्रवती भव म्हणून, कार्य असे बहु जाणून मार्ग चालण्या झाले सिद्ध, आशीर्वाद पडता श्रवणी म्हणे असे सत्पुरुष कोणी, सहज सापडे चिंतामणी इच्छित कैसे जाणिले, भ्रतार माझे येते तोवरी राहण्या विनवी परोपरी, परिलक्षणा देती त्यावरी पाऊल टाकिती पुढचे पुढी, खाद्यपदार्थ देऊन हाती आठवण असू दे चित्ती, पुत्र देऊन मज केली पुत्रवती, धन्य धन्य स्त्री जन्म माझा, श्रीकृष्ण मंगसुळीला येती कुलस्वामींचे दर्शन मागती, स्तुतिस्तोत्रे गाऊन प्रीती दर्शन मात्रे करा पावन, दर्शनाशिवाय स्पर्शीन अन्न लिंब झाडा खाली खाली आसन, दृढ लक्षून म्हणे येवो मरण परीन फिरे माघारा, कौपिन धारी पातला ब्राह्मण बाळा व्यर्थ का मांडिसी निर्वाण, कलियुगी प्रत्यक्ष दर्शन कठीण प्रसाद घेऊनी जा माघारा, उलटा प्रश्न करीती यतीला मनोगत कैसे कळे तुम्हाला, त्रिकाल ज्ञानी दावी मार्ग मजला वरी वरी दिसता गोसावी, नामदेवे फोडोनी कपाळा विटेवरी पाहिला विठू सावळा, खंडेराया पाहीन डोळा न सोडी निश्चयाते निर्धार पाहुनी कृष्णाचा, ब्राह्मण दिसे खंडेराय साचा हट्ट पुरविला बालकाचा, वर्णितो जसे चा तसे नंदीवरी बैसोनी प्रकटले शंकर, निकटी पार्वती शोभे सुंदर प्रसन्न हो ऊनी शिरी ठेविती कर, पुढे ऐका काय म्हणती माझा अंश तू प्रत्यक्ष, ऐक नीट दे ऊनी लक्ष नृसिंह भान पाही समक्ष, त्रैमूर्तीचा अवतार अक्कलकोटी दीनोद्धार कराया भूवर, नृसिंह भाना करूनी घे गुरुवर, क्षणन दवडिता जाई सत्वर उपदेशून शंकर गुप्त झाले, साक्षात्काराचा सांगण्या वृत्तांत घरी येण्यान राहे कुसंत, हृदयी फुले ऋतू वसंत माता पिता भेटण्या घरी परतले, घर सोडून दिवस झाले फार अन्नपूर्णे लागे हुरहूर, अल्पवयाचा मम कुमार क्षणभरी चैन पडेना, पुत्रवियोगे होई शोकाकुल कधी दृष्टी पडेल मूल, तया विणे ओसगमे घरकुल प्राणकंठी येतसे, ऐसी परिस्थिती दिनरात दत्त म्हणोनी उभारा हे दारात, आनंद नमावे गगनात आलिंगी चुंबी पुत्रासी, अंगकांती दिसे सतेज कैसा राहे पडे न उमज, पोटी आला योगी सहज दत्तावतार म्हणे हा, ज्याला नसे काळाचे भय जैसा आहे तैसा राहे अक्षय, निष्काळजी रहावे उभय चित्ती आनंद मानुनी, हे श्रीकृष्ण सरस्वती चरित्र परम पावन पवित्र, भाविक श्रवणासी पात्र तिसरा अध्याय गोडहा, श्री गुरुदेव दत्त श्री कृष्णार्पणमस्तु।